आता आपण ऐकणार आहात सौरभ गोगटे याच्या आवाजात भारा भागवत लिखित सूर्यावर स्वारी। ही स्टोरीटेलची 2020 निर्मिती आहे। सूर्यावर स्वारी भाग एक, आव्हान। कॅप्टन साहेब, शरण चिठ्ठी देणं मला परवडणार नाही।
काउंट साहेब, मला नमूद करण्यास खेद होतो, पण माझी परिस्थिती तंतोतंत आपल्यासारखीच आहे।
आपण मनापासून बोलता आहात?
इतकं मनापासून मी या जन्मात बोललो नव्हतो साहेब।
पण कॅप्टन साहेब, या जागेवर मी पहिल्याने आलो हे तर खरं ना?
काउंट साहेब, काही प्रसंग असे असतात की केवळ आधी येण्याने अधिकार प्राप्त होत नाही।
शब्द या शब्दांपायी मी तर जेरीला आलो।
शब्दांपुढे मी पण हात टेकलेत।
मी म्हणतो कॅप्टन साहेब, हा वाद संपवूया आपण।
अत्यानंदाने काउंट साहेब।
वाद मिटवण्याचं उत्कृष्ट साधन म्हणजे मला वाटतं तलवार।
मला वाटतं पिस्तूलही त्या बाबतीत कमी ठरत नाही।
कृपया कॅप्टन साहेब, हे माझं कार्ड घ्या।
काउंट साहेब, आपणही हे माझं कार्ड ठेवा आणि मला उपकृत करा।
शब्द उडत होते ते अशा सफाईने की जणू तलवारीचे वार सपा सप। पण शेवटी जी कार्डाची देवाणघेवाण झाली ती तर इतकी शीघ्र होती की शस्त्राघात त्यापुढे काहीच नाही। अत्यंत अदबीने वाकून दोघांनी हातातल्या कार्डाकडे पाहिले आणि एकमेकांचा निरोप घेतला। कॅप्टन साहेबांच्या कार्डावर छापले होते,
कॅप्टन हेक्टर सर्वादाक, स्टाफ ऑफिसर, मोस्त गानेम।
आणि काउंट साहेबांकडचे कार्ड सांगत होते, काउंट वासिली तिमाशेफ, आग बोट दोब्रिना। आपल्या दुय्यमांनी कुठे आणि केव्हा भेटायचं कॅप्टन साहेब?
आज दुपारी 2 लष्करी कचेरीत, अर्थात आपली हरकत नसेल तर काउंट साहेब।
माझी मुळीच हरकत नाही। लष्करी कचेरी म्हणजे मोस्त गानेमच्या शस्त्रागाराची उत्तर बाजू ना?
अगदी बरोबर, उत्तर बाजू। चुकणं शक्य नाही, सहज सापडेल। मग मी रजा घेऊ आपली काउंट साहेब?
रजा आपणच मला द्यावी कॅप्टन साहेब। अतिशय नम्रतापूर्वक दोघांनी पुन्हा एकमेकांना अभिवादन केले। नंतर दोघेही जाण्यासाठी वळत असता काउंट साहेब एकाएकी थबकले। कॅप्टन साहेब, ते म्हणाले, आपण जे द्वंद्व खेळणार आहोत त्याचं खरं कारण बाहेर न फुटेल तर बरं, असं आपल्याला नाही वाटत?
अवश्य वाटतं काउंट साहेब।
मग नाव बिव फोडायचं नाही ना तर?
अजिबात नाही।
पण सबब तर हवी ना भांडायला?
सबब? सबब हुडकून काढणं मुळीच कठीण नाही। संगीतावरून भांडणं कसं काय वाटतं आपल्याला? साग्र संगीत युद्ध?
कल्पना उत्तम आहे। मी वॅग्नरचा भक्त आहे समजा, म्हणजे खराखुरा आहेच बर का?
आणि मी रॉसिनीचा भोक्ता आहे असं समजा।
कॅप्टन साहेब स्मितपूर्वक म्हणाले,
आणि यात अतिशोक्ती यत्किंचितही नाही बर का?
अशा रीतीने शब्दांची अंतिम फेकाफेक संपली आणि दोघेही समाज शौंड एकमेकांना पुनश्च सलामी देऊन निरोप घेते झाले। डिसेंबर महिन्याची ती 31 होती। समय मध्यान्हापूर्वीचा। स्थळ अल्जेरियाच्या किनाऱ्याचे समुद्रात घुसलेले एक छोटे भूशीर तेनेज व मोस्तगानेम या 2 दरम्यान कुठेतरी। शेलिफ नदी जिथे समुद्राला मिळते तिथून उत्तरेला काही मैलांवर। हे भूशीर म्हणजे 60-70 उंचीचा एक कडा होता आणि त्याच्या पायथ्यापासच्या तांबूस खडकांवर भूमध्य समुद्राच्या लाटा आपटून खळ खळ करीत होत्या। सूर्य एका काळ्या दगडाआड गेला असल्याने त्याचे तिरके किरण आता पूर्वीप्रमाणे किनाऱ्याची कड अन कड उजळीत नव्हते। खरं सांगायचं म्हणजे किनाराच काय,
Sample complete. Ready to continue?